अमेरिकेने एप्रिल 1961 सोवियत रशियाचा जो मित्र देश होता कम्युनिस्ट क्युबा त्यांच्यावर बे ऑफ पिग्सची धाड घातली. ती अपयशी ठरली आणि अमेरिकन सरकार तोंडघशी पडलं. 1958 आणि 59 अमेरिकेने इटलीमध्ये 30 आणि टर्कीमध्ये 15 अशी अणुबॉम्ब सशस्त्र क्षेपणास्त्र ही तैनात केली होती बरं का, आणि सोवियत रशियाच्या अगदी दाराशी आपलं सैन्य आणून ठेवलं होतं. याचे परिणाम असा झाला की क्रुश्चेव आणि कॅस्ट्रो जुलै 62 भेटले तेव्हा क्युबामध्ये अणुबॉम्ब सुसज्जित क्षेपणास्त्र अमेरिकेकडे तोंड करून तैनात करायची हा निर्णय झाला. तशी तयारी क्युबामध्ये चालू झाली. मिसाईल साइलोज म्हणजेच क्षेपणास्त्र ठेवण्यासाठी आणि प्रक्षेपणासाठी खोल निमुळते खड्डे हे तयार करणे वगैरे या कामाला वेग आला. त्याचवेळेस अमेरिकन गुप्तहेर खात्याने त्यांच्या हवेतून चित्र काढणाऱ्या U2 विमानाने काढलेल्या फोटोवरून हे ओळखलं आणि आपल्या राष्ट्रपतींना म्हणजे जॉन एफ केनेडींना सावध केलं. केनेडींनी क्युबावर हल्ला करायला मात्र नकार दिला पण क्युबाभोवती समुद्रमार्गे येणाऱ्या सर्व वाहतुकीची कोंडी करायचे आदेश दिले. ही कोंडी 16 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 1962 चालली आणि त्यावर सोवियत रशियाच्या प्रतिसादाचे आणि त्यामुळे जगावर आलेल्या अणुयुद्धाच्या संकटाचेच नाव नंतर क्युबन मिसाईल क्रायसिस असं पडलं. या संकटाचं निवारण सोवियत रशियाची क्युबावरून माघार आणि अमेरिकेची टर्कीवरून माघार असं झालं. 20 ऑक्टोबर 1962 सोवियत रशिया जो भारताचा मित्र होता हा दुसरीकडे गुरफटला आहे क्युबन मिसाईल क्रायसिसमध्ये हे बघून चीनी लाल सेनेनी 2000 मैल लांबीच्या भारत चीन सरहद्दीवर हल्ला चढवला. म्हणजे लद्दाख ते पार नेफा बरं का. नेफा म्हणजे त्या काळचं नॉर्थ ईस्ट फ्रॉन्टियर एजन्सी म्हणजे जिचे 72 अरुणाचल आणि आसाममध्ये रूपांतर झालं. म्हणजे हा पूर्ण 2000 मैलाचा पट्टा चीनी लाल सेनेनी हल्ला चढवला आणि त्यांच्या तुलनेत भारतीय सैन्याकडे मनुष्यबळ रसद दारुगोळा हे सगळं कमीच होतं. पण भारतीय सैन्याधिकाऱ्यांकडे चीनी सैन्याच्या तयारीलासुद्धा उत्तर नव्हतं. चीनने हे युद्ध काही वर्षापासून ठरवून सराव करून नियोजन करून सुरू केलं होतं त्यामुळे भारताची काहीच तयारी नव्हती. सगळीकडे पिछेहाट झाली परंतु आपले सैनिक अत्यंत चिकाटीने शूरवीरतेने आणि कौशल्याने लढले. पण शकुनीच्या फाशांसारखे सगळे डाव आपल्या विरुद्धच होते आणि जेव्हा 21 नोव्हेंबरला चीनी सेनेने एकतर्फा युद्धविरामाची घोषणा केली तोपर्यंत त्यांनी अक्साई चीन आणि नेफाचे काही भाग त्याच्यावर आपला काबीज करून टाकलं होतं. त्यामुळे भारताची सैनिकी जरी हार झाली असली तरी चीनने सोवियत रशिया आणि अमेरिकेच्या मैत्रीला ते मुकले होते. गंमत सांगतो तुला संग्राम, पाकिस्तानचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे जनरल अयूब खानने भारतीय सैन्याला पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून चीनी हद्दीपर्यंत जायला आमंत्रण दिले बरं का. नंतर मात्र पाकिस्तान हा चीनच्या चमूत पूर्णपणे गुरफटला गेला असं म्हणायला हरकत नाही. या युद्धामधील पराभवामुळे नेहरूंची तब्येत ढासळली आणि 27 मे 1964 वयाच्या 74व्या नेहरूंनी कायमचा निरोप घेतला. त्यांच्या अंत्ययात्रेला 15 लाख लोक दिल्लीला देशाभरातनं आले होते. लोक स्वतःला पोरकं समजू लागले. देशभर दुःखाची कळा पसरली. बऱ्याच लोकांना अगदी मोठ्या मोठ्या इतिहासकारांना सुद्धा असं वाटलं की आता भारताचे तुकडे होणार. पुढे काय पुढे कोण हे सगळे प्रश्न विचारले जात होते. काही दिवसांसाठी गुलजारीलाल नंदांनी पंतप्रधानपद सांभाळले आणि मग लालबहादूर शास्त्रींची निवड करण्यात आली. 9 जून 1964 शपथविधी होऊन भारताचा नवीन पंतप्रधान एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आणि प्रखर गांधीवादी सदरा धोतर नेसणारा 5 फूट 2 इंच उंचीचा असा हा साधा माणूस झाला. जगाला आणि पाकिस्तानच्या अयूब खानला ही व्यक्ती अगदी साधी भोळी आहे आणि नेहरूंच्या विशाल अशा व्यक्तिमत्वापुढे अगदीच ठेंगू अशी त्यांना वाटली. कारण ऑगस्ट 1965 त्यांनी एक अफाट महत्त्वाकांक्षी अशी योजना त्याला चालना दिली. त्याचं नाव ऑपरेशन जिब्राल्टर. ह्यानंतरचा इतिहास खूपच रोचक आणि रोमांचकारक आहे बरं का संग्राम. जिब्राल्टरचे अपयश, त्यानंतरचे पाकिस्तानचे ऑपरेशन ग्रँड स्लॅम त्यातही अपयश, भारतीय वायुसेनेचे प्रतिहल्ले आणि पाकिस्तानी रणगाडे जे भारतीय रणगाड्यांपेक्षा आधुनिक होते त्यांची असल उत्तर म्हणजे इंग्रजीत फिटिंग रिस्पॉन्स च्या लढाईत धूळधाण, 97 पाकिस्तानी पॅटर्न रणगाडे उद्ध्वस्त झाले फक्त 32 भारतीय रणगाड्यांच्या बदल्यात म्हणजे, आणि त्यानंतर 6 सप्टेंबरला भारतीय सेनेचे पाकिस्तानात घुसणे, बुरकीचे युद्ध, पाकिस्तानच्या PNS गाझीच्या गोष्टी आणि भारतीय सेनेचे लाहोर विमानतळाच्या हाकेच्या अंतरावर येणे हा एक वेगळा कार्यक्रम करता येईल आपल्याला. थोडक्यात म्हणायचं तर शास्त्रींच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानच्या छुप्या वाराला चोख प्रत्युत्तर दिले. अयूबचे सगळे अंदाज चुकले. शेवटी युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून अमेरिकेची आणि सोवियत रशियाची मध्यस्थी स्वीकारून अयुब खानने तह पत्करला. ताश्कंदमध्ये शास्त्री आणि अयुब भेटले आणि 10 जानेवारी 1966 ताश्कंद करारावर सह्या झाल्या. 11 जानेवारी त्याच पुढच्या दिवशी शास्त्रीजींचा मात्र संशयास्पद अशा अवस्थेत मृत्यू झाला, ज्याचं कारण आजही गुप्त आहे. 1960 संग्राम 22 नोव्हेंबर 1963 जॉन एफ केनेडीची एकट्या बंदूकधारींनी 250 फुटाच्यापेक्षा जास्त दुरीवरनं 3 गोळ्यात घालून हत्या, 4 एप्रिल 1968 मार्टिन लुथर किंग ज्युनियरची गोळ्या घालून हत्या आणि शास्त्रींच्या संशयास्पद मृत्यूनंतर निव्वळ 13 दिवसात भारतीय अणुबॉम्ब शास्त्रज्ञ होमी भाभांचा स्विस आल्प्समध्ये आकस्मिक विमान अपघातात मृत्यू, हे सर्व या दशकाच्या एका कट कारस्थानाची छटा देऊन जातात. 24 जानेवारी 1966 श्रीमती इंदिरा गांधी यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि भारताच्या इतिहासात एक नवीन पर्व चालू केले. भारत बदलत होता आणि जगही झपाट्याने वेगळं दिसत होतं.